किरण सर गिर सर बोलतात ना?
हा
अरे नमस्कार, आम्ही गुजराती बोलतोय
सिक्कीम आर्यवर्त मधून. हो साहेब, मागे साहेब आपण एन्क्वायरी केली होती त्याच संदर्भात. तर आपला इंटरेस्ट ऍक्च्युली 4 BHKचा होता, पण मग आम्ही तुम्हाला 2 2 BHK ऍडजॉइन ऑप्शन पण दिले होते.
हा तर त्याचं सर मग काही वर्कआउट करायचं का? काय म्हणतात सर? ओके, तुम्हाला म्हणजे 4 BHKच भेटणार म्हणजे असं म्हणताय का? ओके ओके, तेच मी तुम्हाला म्हणून फोन केला, म्हटलं काही तसं विचार होत असेल तर आपण करू शकतो, आहेत ऑप्शन आपल्याकडे. ठीक आहे साहेब, चालेल. मग मी तसं काही लॉन्चिंग असेल मी फोन करेन.